95 Red FM वर 9:54 minutes मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पोरांच्या टॅलेंट बद्दल बोलणं सुरू आहे आणि एकूणच मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म्स बद्दल बोलणं सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी सार्थकचा फोन आला होता. सार्थक म्हणतोय की डेफिनेटली पोरांना प्लॅटफॉर्म्स जास्तीत जास्त मिळत आहेत, पण जितके मिळायला पाहिजे तितके नाही मिळत आहेत. आणि होतं काय माहितं का, दरवेळेला आपण कम्पॅरिझन करतो जे की अत्यंत साहजिक कम्पॅरिझन आहे की मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जितकं आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात, या ठिकाणी जितकं स्पोर्ट्समन स्पिरिट पाहायला मिळतं, प्रत्येक कला प्रकारात प्रत्येक गोष्टीत स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवणं गरजेचं आहे, तितकं आपल्या इकडे जरा कमी होतात या गोष्टी. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कितीतरी ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, पण जर नीट आपण पाहिलं तर खूप अशी मोजकी ठिकाणं आहेत की जिकडे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. म्हणूयात आपण 10 असतील 20 असतील 25 असतील. शहराचा आवाका पाहता 10, 20 किंवा 25 ठिकाणीच फक्त एखाद दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली जाणं, किंवा काही ठिकाणी मग बोटावर मोजणं इतक्या ठिकाणी रोजच्या कॉम्पिटिशन्स असतात, अशा गोष्टी होणं, हे आणखीन थोडं वाढलं पाहिजे. आणखीन थोडे प्लॅटफॉर्म्स मिळायला पाहिजे, आणखीन थोडी संधी उपलब्ध व्हायला पाहिजे, म्हणजे त्या संधीचं करता येईल सोनं. बरं, एकूणच हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. या विषयावर जरा बोलूयात, इन डिटेल बोलूयात. थोडासा वेळ चार ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय, बजाते राहो.